महोस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। सध्या आपल्यासाठी पर्वकाळच आहे। मागच्याच रविवारी आपण स्वामी माधवनाथांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ एका हृदय सोहळ्याने केला आणि आज अश्विन शुद्ध चतुर्थीचा परममंगल सोहळा आपण साजरा करतोय। स्वामी माधवनाथ नाथ संप्रदायाचे सद्गुरु म्हणून त्यांच्या कार्यातील एक महत्वाचा टप्पा। खरं तर अश्विन शुद्ध चतुर्थी 5 तारखेला होऊन गेली, पण त्यानंतरचा रविवार म्हणून आज आपण हा सोहळा साजरा करतोय। आपल्या सगळ्यांचं मंडळातर्फे मी सौभाग्यवती चित्रा आठले हार्दिक स्वागत करते। आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात सद्भक्त श्रेयस गोगळकर पूजनीय स्वामी मकरंदनाथ विरचित गुरु परंपरा प्रार्थनेने करणार आहे।
अध्यात्म विद्येचा जो आदि गुरु आदिनाथ दाता रे वंदुआता शिव शक्ती बीज प्रसाद पवित्र जालगन छिंद्र धन्य झाला मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष प्रसिद्ध पुढे गहिनाथ सिद्ध योगी गहिनीनाथ कृपा केली निवृत्तीसी निवृत्ती मेदिने ज्ञान देवा देव चूडामणि ज्ञान देवा पाठी पुढे गुंडा ख्यादी रामचंद्र महादेव रामचंद्र विश्वनाथ गणेश प्रसिद्ध स्वरूपानंद तया कांकित माधवनाथ थोर गुज योग सार देज उपदेशिला सोह मंत्र ध्यान खूण आत्मरंगी पूर्ण रंग स्वानंद वैभवी धान करंग स्वानंद वैभवी धान करंग गुरु सेवा छंद धरुनिया गुरु सेवा छंद धरुनिया अध्यात्म विद्येचा जो का आदि गुरु आदिनाथ दाता रे वंदुआता आदिनाथ दाता रे वंदुआता।
आजच्या कार्यक्रमाचा विशेष स्वामीजी पाठीशी बसले आहेत। सहजच मन माया अपार्टमेंटमध्ये गेलं आणि तिथेच रंगाळतंय। 24 वर्षांपूर्वीची आठवण झाली। 29 सप्टेंबर 1992 अश्विन शुद्ध चतुर्थीची एक प्रसन्न संध्याकाळ। सृष्टीतलं सगळं मांगल्य आज पुण्यातल्या टिळक रोडवरच्या माया अपार्टमेंट या चैतन्यमयी वास्तूत एकवटलं होतं। वरुण राजाही आनंदाश्रूंची बरसात करत होता, कारणच तसं होतं। पूजनीय स्वामी माधवनाथांसमवेत सगळे एकत्र गंड होते आणि मोठ्या उत्सुकतेने स्वामीजी आता काय सांगतायत याची वाट पाहत होते। या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंगही केलं जात होतं। सगळ्यांची उत्कंठा फार वेळ न टाळता स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली। त्यांनी एक घोषणा केली, आजच्या या परममंगल दिवशी स्वामीजींनी नाथ संप्रदायाच्या तेजस्वी इतिहासाला एक सुवर्ण पान जोडलं। त्यांच्याकडे श्रावण शुद्ध प्रतिपदा 1973 पासून नाथ संप्रदायाची जी जबाबदारी होती ती त्यांनी आपल्या दोन शिष्योत्तमांकडे सोपवली, सद्भक्त मकरंद वझे आणि डॉक्टर माधवराव नगरकर। या पवित्रतम सोहळ्याला आज 24 वर्ष म्हणजे पारमार्थिक परिभाषेत 2 तप पूर्ण झाली। या सोहळ्याने सद्भक्त मकरंद वझे यांना स्वामी मकरंदनाथ आणि डॉक्टर माधव नगरकर यांना स्वामी माधवानंद अशी नवी ओळख दिली। स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय अवघे हरिमय योग बळे, असं मोठ्या अभिमानाने पूजनीय स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलंय। तो नाथ संप्रदाय आपल्या देशातला एकमेव पवित्र शुद्ध आणि अखंडित असा संप्रदाय आदिनाथांपासून गहिनीनाथांपर्यंत गुरुशिष्य परंपरेने चालत आलेला। गहिनीनाथांनी मोठ्या कृपाळूपणे निवृत्तीनाथांना अनुज्ञा दिली, जो कोणी मुक्ष असेल आणि त्याला या भवसागरातून पार पडण्याची तळमळ आहे त्याला बोध प्राप्त होण्यासाठी अनुग्रह द्यायला हरकत नाही। या कृपाप्रसादामुळेच आज आपण सगळे या पवित्र अशा नाथ संप्रदायाचे पायिक आहोत। निवृत्तीनाथ ज्ञानदेवांपासून 700 वर्ष गुरुशिष्य परंपरेने अखंडित चालत आलेला हा संप्रदाय, ज्यामध्ये संप्रदाय शुद्ध राखण्यासाठी सगळ्याच अधर्यांनी आपलं योगदान दिलं। मुख्य म्हणजे अनुग्रहाची पद्धत जशीच्या तशीच आहे आणि मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिन सप्रभव श्री गहिनीनाथा असं सप्रभव गुरुत्व पुढच्या शिष्यांमध्ये कार्यरत होत असतं। संप्रदायातल्या सगळ्या पूर्वसुरींची शक्ती त्या शिष्याच्या पाठीशी कार्यरत होते। आपण खूप भाग्यवान म्हणून अशा पवित्र शुद्ध संप्रदायाचे एक वंशज आहोत। पूजनीय वरदानंद भारती कधीकधी स्वामीजींना म्हणायचे की बाळासाहेब तुम्ही खूप भाग्यवान आहात, तुम्हाला अखंडित अशी गुरु परंपरा आहे, आमचं तसं नाही। या पवित्र संप्रदायाची धुरा पूजनीय स्वामी स्वरूपानंदांनी देहाच्या अगदी क्षीण अवस्थेतून 25 वर्ष सांभाळली आणि 1973 साली श्रावण शुद्ध प्रतिपदेला त्यांनी ती स्वामी माधवनाथांकडे सोपवली। स्वामीजींनी 1973 पासून 1992 पर्यंत संप्रदायाची ही जबाबदारी देह अक्षरशः पोपेऱ्यासारखा वापरून सांभाळली आणि ही मोठी जबाबदारी 1992 साली अश्विन शुद्ध चतुर्थीला स्वामी मकरंदनाथांवर सोपवून स्वामी खऱ्या अर्थाने मोकळे झाले। त्यांना या एकाच गोष्टीची अपूर्णता वाटत होती आणि आता तीही पूर्ण झाली। स्वामीजी खूप वर्ष अशा व्यक्तीच्या शोधात होते। आदरणीय अप्पासाहेब खेर हे स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहित, त्यांची स्वामीजींवर खूप मोठी निष्ठा होती, नितांत श्रद्धा होती। त्यांना एकदा स्वामीजी असं म्हणाले, ते अप्पा हे मुलं प्रामाणिक आहेत पण सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा कोणीतरी हवा। स्वामीजींचा हा शोध स्वामी मकरंदनाथांपाशी येऊन थांबला आणि 1992 साली अंतप्रेरणेने आणि सद्गुरुप्रेरणेने स्वामीजींनी यथाशक्ती यथामती जो संप्रदायाची घोरा सांभाळली होती एकट्याने ती आपल्या दोन शिष्योत्तमांवर पूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि पूजनीय स्वामी माधवानंद या 35 आणि 40 वर्षाच्या तरुण नेतृत्वावर सोपवली। स्वामीजी गुरु ऋणातून आणि संप्रदायाच्या ऋणातून मुक्त झाले। स्वामी मकरंदनाथांवर अधिक जबाबदारी होती कारण त्यांना संप्रदायाचं कार्य तर चालवायचंच होतं, तर स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ, स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ आणि श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ या मंडळाची जबाबदारी स्वामीजींवर होती। संप्रदायाची जबाबदारी अशी की भगवान आदिनाथांनी पार्वती मातेला उपदेश केला, देहो देवालयो देवी जीवो देवा सदाशिवा तेजेत आणि ज्ञान निर्माल्यन सोहम भावेन पूजेत। देह हे देव आहे, जीव देव सदाशिव आहे, अज्ञान रूपी निर्माल्य टाकून मीच परमात्मा आहे या बोधाने साधकांनी पूजा करावी आणि हेच नाथ संप्रदायाच्या अध्वर्यांचं कार्य। तो मी आहे हा बोध प्रसृत करणं, मी देह मनबुद्धी नाही, मी तो परमात्माच आहे असा बोध शिष्यांच्या अंतकरणात ठसण्यासाठी त्यांना अनुग्रह देणं, त्यांच्याकडून सोहम ध्यान साधना त्यांना शिकवणं आणि त्यांच्याकडून करून घेणं, जीवशिव एकरूप होण्याचा मार्ग त्यांना दाखवणं। मानवी पदचित्ता थिला आणि श्रीगुरु ऐसा दादूला जो दिठीवेणी आपला बैसवी कधी, अशी अतिशय अंतर्मुख आणि तेजस्वी जबाबदारी स्वीकारण्यासाठी आता स्वामी मकरंदनाथ सज्ज झाले। 1996 सालच्या जुलै महिन्यात स्वामी माधवनाथांचं महानिर्वाण झालं. आपली गुरुमावली त्यांच्या गुरूंच्या पादपद्मी गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी कायमस्वरूपी लीन झाली. पण देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा असा अग्नीचा वारसा स्वामी मकरंदनाथांमध्ये पेरूत. स्वामी मकरंदनाथ सद्गुरु वियोगाचं तीव्र दुःख आपल्या हृदयात बंदिस्त करून आता मीच तुमचा स्वामी असं म्हणून सद्गुरूंनी दिलेलं कार्य पुढे चालवू लागले. स्वामीजींच्या पश्चात एक वर्ष थांबून 1997 साली त्यांनी शिष्योद्धाराची ही गंगोत्री पुन्हा वाहती केली. स्वामी माधवनाथांनीही त्यांच्या सद्गुरूंच्या पश्चात एक वर्षांनी अनुग्रह द्यायला सुरुवात केली होती. चालतीला सद्गुरू त्याने पंथे जाईन हेच स्वामीजींनी सांभाळलेलं दिसतंय. आपल्या बाळपणीचा सवंगडी हा सद्गुरू म्हणून स्वीकारणं ही तशी एक अलौकिक घटना, तरीही ती घडली सद्भक्त जयनदादा खळदकर यांच्या जीवनात. अरे मकरंदपासून अहो मकरंदनाथ इतरांचं अंतर्व्यक्तीतलं परिवर्तन त्यांच्या जीवनात घडलं. ते कसं घडलं हे आता आपण त्यांच्याकडून ऐकू. सद्भक्त जयनदादा खळदकर हे बीकॉम एमबीए असून बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कार्यरत आहेत.
परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. आज अश्विन शुद्ध चतुर्थीचा कार्यक्रम आहे. या प्रसंगी मला भाव प्रकट करायला मिळणं हा माझ्यासाठी अपूर्व क्षण आहे. माझा बालपणीचा परममित्र आणि माझे सद्गुरू यांच्याबद्दल एकत्रितपणे मनोगत सांगण्याची संधी दिल्याबद्दल मी मंडळाचा ऋणी आहे. मित्रप्रेमाचा हा एक उत्कट आविष्कार मला वाटतो. अश्विन शुद्ध चतुर्थीच्या त्या पवित्र दिवसाला आज दोन कप्पे पूर्ण होत आहेत. मला त्या दिवशी विचाराल तर कल्पनाही नव्हती की तो प्रसंग म्हणजे माझ्या भाग्यजयाची नांदी ठरणार होती. या मनोगताच्या निमित्ताने बालपणापासून आजपर्यंतचा काळ एखाद्या चित्रपटासारखा माझ्या मनचक्षूंकडे तळून गेला. सन 1965 खेड राजगुरुनगर जीवन शिक्षण मंदिर प्राथमिक विद्यालय अद्भुत योगायोगांनी मकन नावाचा एक मित्र माझ्या 3वीच्या वर्गात दाखल झाला. माहीत नाही कसं पण आमचं मित्र पाताक्षणी जुळून गेलं. खाकी चड्डी आणि पांढरा सदरा या वेशातला माझा मित्र मला आजही जसाचा तसा आठवतोय. गोपाळणे गुरुजींच्या कडक शिस्तीत त्याचा खटाळ खोसाळ स्वभाव दडून राहू शकत नव्हता. अभ्यासात हुशार परंतु दंगामस्तीत अधिक उत्साही. शाळा सुटली की संघस्थानावर आम्ही सगळे हजर आणि तिथेही यथेच्छ खेळणे पद्य म्हणणे गोष्टी ऐकणे यात आमचा वेळ आनंदात जात असे. मकरंद बिराड आपटेवाड्यात होते आणि तो वाडा माझ्या घराच्या शेजारी अगदी जवळ होता. त्या चौसोटी विस्तीर्ण वाड्यामध्ये बरीच मित्रमंडळी एकत्र जमत असू अभ्यासासाठी पण अंतस्थ हेतू हा त्यांच्या वाड्यामागच्या भीमा नदीच्या तीरावर जाऊन खेळणं हा असे. शनिवार रविवार तर माझा मुक्काम अभ्यासाच्या निमित्ताने मकरांच्या घरीच असे. तिरतुरबाई दादा मीनाताई आणि मैयाजी यांच्या आगत्यशील आणि प्रेमाळ स्वभावामुळे मकरांकडे एक प्रकारे हक्कानेच मी जात असे. जेवणाची वेळ असेल तर प्रेमाने मकरांची आई आम्हाला जेवू घालत असे. पण एक शिस्त मात्र होती की प्रत्येकानं जेवणानंतर आपलं ताक वाटी भांडं उचलून मोरीत ठेवलंच पाहिजे. नदीकाठी सूरपारंब्या बिट्टी गांडू यांचे डाव रंगत असत तर कधी भीमेच्या पाण्यात मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटत असो. मकरंद त्याच्या धाडसी स्वभावामुळे पात्रात आजपर्यंत पोहोच जाई. अशी 4 वर्ष पाहता पाहता उडून गेली. आम्ही 6वी पास झालो. माझ्या वडिलांची बदली पुण्याला झाली आणि 2 वर्षांनी मकरंद सुद्धा खेळ सोडून बारामतीला गेला. वर्षामागून वर्ष जात होती. आम्ही आपापल्या मार्गाने कालक्रमणा करत होतो. खेळ सोडल्यानंतर जवळजवळ 7-8 वर्षांनी आचार्य मकरंद मला पुन्हा भेटला. त्यावेळेस आम्ही दोघे बीकॉमच्या 3र्या वर्षाला होतो. आमचे बिराड पत्र्यामारतीजवळील कोतवालांच्या वाड्यात होते आणि त्यापासून काही पावलाच्या अंतरावर पावसकरांच्या वाड्यात वजे कुटुंब स्थायिक झाले होते. एक दिवस अचानक मकरंद माझ्या समोर रस्त्यात उभा राहिला. एका क्षणात आमची ओळख पटली आणि गुप्त झालेला मैत्रीचा प्रवाह पुन्हा प्रकट झाला. खेडमधला माझा वर्गमित्र आता एकदम वेगळा भासू लागला. पूर्वीचा त्याचा खाटा खोडकरपणा कुठल्या कुठे नाहीसा झाला होता आणि त्या जागी एक गंभीर अंतर्मुख आणि आदर्शवादी युवक मला जाणवला. मला स्पष्ट दिसत होतं की त्याचा ओढा परमार्थाकडे लागलेला आहे. मी त्याला याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी परमपूज्य बाळासाहेब वाकडे तथा स्वामी माधवनाथ यांच्याबद्दल मला सांगितलं आणि नुसतं सांगून थांबला नाही तर मला त्यांच्या दुकानात घेऊन गेला. स्वामीजींची आणि माझी ओळख करून दिली. मलाही स्वामीजींबद्दल अत्यंत आदर वाटू लागला. त्यावेळी काही दिवस मी दुकानात आणि भागेश्वर निवासमध्ये जात होतो परंतु माझ्या मनातील समाजकार्य आणि मित्रमंडळी यांच्या आवडीमुळे हळूहळू माझं जाणं बंद झालं. पुढे आम्ही दोघेही वेगवेगळ्या बँकांमध्ये नोकरीस लागलो. आमच्या ओझरच्या भेटीगाठी होत असत परंतु मकरांचा मार्ग निश्चित झाला होता. त्याची जीवननिष्ठा स्वामी माधवनाथांच्या चरणी अधिकाधिक समर्पित होत गेली. मला हे जाणवत होतं परंतु त्याचा माझ्या जीवनावर भविष्यकाळात मोठा पगडा पडणार आहे याची किंचितही जाणीव मला नव्हती. दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष उलटत होती. माझं जीवन आणि माझ्या बालमित्राचं जीवन दोन वेगवेगळ्या वळणांमध्ये येऊन ठेपलं होतं. 1990 साल उजाडलं. माझ्या व्यवस्थित चाललेल्या जीवनात एक धक्कादायक प्रसंग घडला. माझ्या एका जवळच्या मित्राचं अचानक हृदयविकाराने निधन झालं. मी अस्वस्थ झालो. काय करावं कळेना आणि त्यातूनच मला अंतर्मुक्त आली. वाटू लागलं की जीवनाचं खरं सार्थ काय आहे याचा आता शोध घेतला पाहिजे आणि हा शोध घेणं आपल्या एकट्याच्या ताकदीच्या बाहेर आहे. कोणीतरी समर्थ मार्गदर्शक आपल्याला असावा अशी तळमळ हळूहळू तीव्र होत चालली. बाहेरून मिळणाऱ्या सुखांमध्ये आता मर्यादेची जाणीव होऊ लागली. काय करावं हे समजत नव्हतं पण काहीतरी करावंच असंही वाटत होतं. या घालमेलीत अजून 5 वर्ष गेली. 1995 साल मात्र माझ्यासाठी नवीन भाग्य घेऊन आले. अगदी अनपेक्षितपणे मुलांना भावे प्राथमिक शाळेत सोडण्याच्या निमित्ताने मकरंद मला पुन्हा भेटला. यावेळेस पुन्हा एकदा मकरंद मागे भेटला होता त्यापेक्षा अधिकच वेगळा वाटला. त्याच्या चेहऱ्यावरचे शांत आणि गंभीर भाव यांच्याकडे मी एकदम आकृष्ट झालो. त्याच्या डोळ्यात जाणवणारं प्रेम आणि आत्मविश्वास यांनी मी अक्षरशः भारावून गेलो. किती बदलला होता मकरंद. मी सहजच आरेतुरे सोडून अवघड म्हणायला सुरुवात केली. माझं मनात आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, अरे जयंता, आपण बालमित्र आहोत, तू का मला आहोजव म्हणतोस? असं विचारल्यावर मी म्हणालो, मी आता आहोजवच म्हणणार, परत माझ्या तोंडून आरेतुरे येणं शक्य नाही. माझ्या मनात अनेक शंका गोंगावत होत्या. मी त्यांना निसंकोचपणे विचारायला सुरुवात केली. तसं ते मला म्हणाले, तू माझ्या घरी प्रवचन असते तिथे येत जा. मी त्यांच्या घरी प्रवचनाला जाऊ लागलो. त्यावेळी मला त्यांची परमार्थाची झेप व उंची लगेचच जाणवली. त्यावेळी प्रवचनाच्या मध्ये काही साधक प्रश्न विचारत असत. मी त्यांना एकदा विचारले की सापेक्षतेच्या म्हणजे रिलेटिव्हिटीच्या नियमाप्रमाणे जर सर्व जग सापेक्ष आहे तर मग निरपेक्ष काय आहे? त्यांनी उत्तर दिले, समर्थ म्हणतात, अरे जे झालेच नाही त्याची वार्ता पुसी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नोरे. हे इतके परफेक्ट उत्तर ऐकून मी अचंबितच झालो. मी माझ्या मनाशी खुंगाट बांधली की यांची संगत आता कधीच सोडायची नाही. त्यांचा दास बनून राहावा असं मला वाटू लागलं. एखादं वर्ष गेलं असेल, मला अनुग्रह घ्यावा अशी प्रबळ प्रेरणा होऊ लागली. पण दुर्दैवाने 30 जुलै 1996 या दिवशी परमपूजनीय स्वामी माधवनाथांनी देह ठेवला. आता माझी इच्छा पूर्ण कशी होणार अशी शंका येत असतानाच मला समजलं की मकरंदनाथांना स्वामीजींनी संप्रदायाचे उत्तराधिकार सुपूर्द केले आहेत. मी त्यांना म्हणालो, मला अनुग्रह घ्यायचा आहे तर तुम्ही द्याल का? तेव्हा ते म्हणाले, मी अनुग्रह देईन पण तुला 1 वर्ष थांबावं लागेल, आहे तयारी? मी त्यांना म्हणालो, हो आहे तयारी, पण ज्या दिवशी तुम्ही अनुग्रह द्यायला सुरुवात कराल त्याच दिवशी मला आपला अनुग्रह मिळावा अशी इच्छा आहे. मिलिंद दादा पण एक दिवस मला म्हणाले होते की मंडळात तू जरी नवीन असलास तरी मित्र म्हणून तू मकरंदनाथांबरोबर राहणे उचित ठरेल, त्याचे कारण मला नंतर कळले। बालपणापासून आतापर्यंत मकरंदनाथांच्या जीवनातील पारदर्शी प्रामाणिकता आणि निष्ठा यांनी माझ्या अंतर्मनाचा वेध घेतला होता। मग अशी सद्भक्त चित्राताई म्हणाली, तसं स्वामीजींनी देह ठेवल्यावर एक वर्षभर मकरंदनाथांनी थांबायचं ठरवले होते आणि त्यानंतर म्हणजे ऑगस्ट 1997 पासून प्रत्यक्ष संप्रदायाच्या कार्याला त्यांनी हात घातला। त्या आधीचा एक प्रसंग कायमचा माझ्या स्मरणात राहिला। माऊलींना अनुग्रहाच्या कार्याचा प्रारंभ करतो आहे हे विदित करण्यासाठी मकरंदनाथ आळंदीत जाऊन आले। माझ्या सुदैवाने सर मधुरातांबरोबर मलाही स्वामी मकरंदनाथांनी त्यांच्या समवेत घेतले होते। त्या दिवशी मंदिरात आलोट गर्दी होती, माऊलींचे दर्शन जवळपास अशक्यच होतं। अशात संत जगनाडे महाराजांच्या पालखीचे चोपदार त्यांनी मकरंदनाथांना हाताला धरलं आणि थेट माऊलींसमोर उभं केलं। तो प्रसंग मी विसरू शकत नाही। मकरंदनाथांचे उत्कट भाव आणि समर्पण यांच्या दर्शनाने मी मंत्रमुग्ध झालो। आळंदीप्रमाणेच पावसला सुद्धा मकरंदनाथ आपले दोन सुहृद सद्भक्त आरके शेठ आणि गिरीश कुलकर्णी यांना घेऊन जाऊन आले। तोही प्रसंग अत्यंत भावपूर्ण होता। मला समर्थांची एक ओळी आठवते, अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन तेथे बहुभक्तजन विश्रांती पावती। म्हणूनच त्यांचा अनुग्रह घ्यायचा हे अगदी पक्के ठरवले, कारण शुद्ध परमार्थाचा उपदेश करणारे सत्पुरुष मला तरी कुणी दिसत नव्हते। दिनांक 10 ऑगस्ट 1997 रविवार या दिवशी आम्हा उभयतांना स्वामी मकरंदनाथांनी अनुग्रहित केले। तो क्षण माझ्या जीवनातील परमोच्च आनंदाचा क्षण होता। स्वामीजींच्या हस्तस्पर्शाने मी आणि रेखा भारावून गेलो। त्या दैवी आनंदाच्या क्षणात आम्ही थोडा वेळ होतो। माझ्या पारमार्थिक जीवनाला एक सुंदर आयाम प्राप्त झाला होता। सद्गुरूंचा अनुग्रह म्हणजे दुसरा जन्मच असतो, एक निशब्द अनुभव असतो याची जाणीव झाली। त्यावेळी तीर्थरूप दादा, आई, मधुराताई, मराठे काकू आणि गिरीश कुलकर्णी हजर होते। स्वामीजी त्या दिवशी अत्यंत प्रसन्न, आनंदी आणि समाधानी दिसत होते। अशा रीतीने त्यांनी संप्रदायाची परंपरा चालू केली। पुढील काळामध्ये मला सतत त्यांच्या सहवासात राहण्याचा योग आला। त्यावेळी असे दिसले की संप्रदायाच्या शुद्धतेबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही। सद्गुरूंनी सांगितलेला शब्द त्यांनी तंतोतंत पाळला, तसेच संप्रदायाची जबाबदारी समर्थपणे पेलली। संप्रदाय आणि दोन विश्वस्त संस्था यांच्या माध्यमातून कार्य करताना स्वामीजी आपला देह अक्षरशः तिंबनाप्रमाणे झिजवत आहेत। त्यांची निष्ठा, अदम्य कार्यप्रेरणा, प्रेम आणि साधना यांच्या दर्शनाने मी धन्य झालो। इथं आणखी एक सुंदरतांची ओळी आठवते, उपसद गुण शरीरी परोपकारी नाना परी आवडे सर्वांचे अंतरी सर्व काळ। मोठे स्वामी म्हणत असत, मकरंद भावाचा सागर आहे। याबाबतीत माझ्या जीवनातील एक प्रसंग सांगतो। माझे वडील आम्ही त्यांना तात्या म्हणत असू, तर तात्या खूप आजारी होते। दिवस होता 9 फेब्रुवारी 2009। अचानक स्वामीजींचा रात्री फोन आला। तात्यांची तब्येत कशी आहे? मी म्हणालो बरी नाहीये। ते म्हणाले मला आत्ता तुझ्या घरी यावेसे वाटते आहे, तात्यांना भेटायचं आहे। रात्रीचे 10 वाजले होते। मी म्हणालो चालेल। ते घरी आले, तात्यांच्या कॉटपाशी जाऊन त्यांना हाक मारली, तात्या मी मकरंद आलोय। तात्यांनी डोळे उघडून बघितले, त्यांना आनंद झाला आहे असे दिसत होते। स्वामीजींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि आम्हाला म्हणाले, त्यांना बोललेले सर्व कळते आहे, त्यांना शांत झोपू देत, आपण बाहेर बोलू। आम्ही बाहेरच्या हॉलमध्ये आलो, थोडेसे बोललो। स्वामीजींनी सगळ्यांची चौकशी केली। सौ रेखा त्यांना म्हणाली, स्वामीजी तात्यांची ही अवस्था बघवत नाही। ते एवढेच म्हणाले, भगवंताची इच्छा, आणि रात्री 11 वाजता घरी गेले। आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 10 फेब्रुवारी 2009 त्या दिवशी तात्यांचा वाढदिवस पण होता। सकाळी 6 वाजता मी त्यांना चहा द्यायला गेलो तर तात्यांची प्राणज्योत मालवलेली होती। त्या दिवशी स्वामीजी घरी आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, जयंता काळजी करायची नाही. त्यांच्या डोळ्यात खरंच भावाचा सागर दाटला होता. करुणा, प्रेम, दया, शांती सर्व त्यात होते. त्यानंतर त्यांनी मला आईवडिलांसारखंच प्रेम दिले. स्वामी मखनमथांनी मला हाताशी धरलं, त्यांच्या समवेत राहण्याची संधी दिली. माझ्या पात्रापात्रतेचा विचार न करता प्रेमाचा वर्षाव केला. मी त्यांचा दासानुदास आणि ते माझे सद्गुरू या नात्यात राहूनच त्यांनी आमची मैत्री जीवापात जपली. माझ्या भाग्याचा मला सेवा वाटतो. माझी एकच इच्छा आहे की माझा देह त्यांच्या संगतीतच राहावा आणि त्यांच्या संगतीतच पडावा. याहून वेगळ्या जीवनाचे सार्थक काय असेल. हरिओम तत्स.
संभक्त जयंदादा स्वामीजींचे पहिले अनुग्रहित. त्यांच्या अनुग्रहाने स्वामी मकरंदनाथांचं सद्गुरू म्हणून संप्रदायाचं कार्य सुरू झालं. आम्ही जे घडलो तुम्ही जे घडाना हे माणूस घडवण्याचं कार्य स्वामी माधवनाथांनी सुरू केलं, तेच कार्य स्वामी मकरंदनाथांनी पुढे लिलया साकारलेलं दिसतं. स्वामीजींच्या कार्याचं एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे युवा पिढीला मार्गदर्शन करून, त्यांच्यावर जबाबदारी सोपवून, त्यांच्यावर विश्वास ठेवून शुद्ध परमार्थाचा प्रचार आणि प्रसार करायचा. वयाच्या 19व्या वर्षीच स्वामी मकरंदनाथ स्वामी माधवनाथांकडे आले आणि त्यांनी परमार्थाचं गौरीशंकर गाठलं. तरुणांमध्ये परमार्थाविषयी जिज्ञासा उत्पन्न होऊन त्यांना साधनेसाठी उद्युक्त करण्यासाठी स्वामी मकरंदनाथ आजही घडताना दिसतात. तरुणांमध्ये परमार्थाचे संस्कार ग्रहण करण्याची शक्यता जास्त असते, कारण कुठलेही आधीचे संस्कार घट्ट झालेले नसतात. ओल्या मातीला त्या मनाने आकार देणं सोपं असतं. आपल्या मंडळाचं एक विशेष आहे की आपल्याकडे युवा साधकांची संख्या खूपच मोठ्या प्रमाणावर आहे. या युवा साधकांचा एक प्रतिनिधी म्हणून आज सद्वक्त सौभाग्यवती प्राजक्ता ढोरजे आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. ती इथे कशी आली आणि तिला इथे काय म्हणलं म्हणून ती इथे स्थिरावलीही हे आता ती आपल्याला सांगणार आहे. प्राजक्ता सिमेन्स कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करते.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ज्या दिवसाने आपल्या जीवनात असीम कृपेच्या पहाटेचा उदय झाला, एका मोठ्या क्रांतीचा प्रवेश झाला, ज्या दिवसामुळे आपले प्राणप्रिय स्वामीजी आपल्याला मिळाले, तो दिवस म्हणजे अश्विन शुद्ध चतुर्थी. स्वामी माधवनाथांनी नाथ संप्रदायाचे उत्तराधिकार स्वामी मकरनाथांकडे सुपूर्त केले. या दिवसाचं महत्व हृदयात परत एकदा जागं करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. या निमित्ताने परमपूजनीय स्वामीजींसमोर आपले मनोगत मला व्यक्त करण्याची संधी मिळाली ही माझ्यावरची सद्गुरू कृपाच आहे. लहानपणी कथेत अनेकदा ऐकलं होतं की परिस ही एक अद्भुत वस्तू आहे, तिच्या स्पर्शाने लोखंडाचंही सोनं होतं. साधारणपणे 14-15 वर्षांची असताना मी आईबरोबर केंद्रात यायला सुरुवात झाली. अगदी कालपरवा घडल्यासारखा तो सगळा काळ माझ्या देवासमोर उभा राहतो. अगदी प्रथम केंद्रात आले तेव्हा केंद्र अध्यात्म मंगल यांमध्ये होतं. रविवार संध्याकाळ होती. खूप भरलेलं वातावरण, अगदी साधी, काहीशी गंभीर पण अतिशय प्रसन्न अशी स्वामीजींची मूर्ती. मी त्यांना नमस्कार केल्यावर मी काय करते हे त्यांनी विचारलं. मला 10वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. असं वाटलं की ती पूर्वीपासून ओळखत असल्यासारखं ते बोलले आपल्याशी. माझ्याशी ते बोलले या भावनेनेच मी इतकी खुश झाले होते. अगदी पहिल्यापासूनच स्वामीजींनी प्रेम नावाचं अजब रसायन जीवनात ओतलं आणि माझ्या साऱ्या जीवनाचा कायापालट झाला. रामकृष्ण परमहंस म्हणत असत की एकदा एका नवराला अपू चारली तर दुसऱ्या दिवशी बेटा परत हजर. खूप ओढीने स्वामीजींच्या प्रेमासाठी केंद्रातलं अद्भुत, शांत, स्तब्ध करणारं वातावरण परत परत अनुभवण्यासाठी पाय धावत सुटायचे. स्वामीजींचा अनुग्रह मिळावा अशी तीव्र इच्छा निर्माण झाली आणि त्याप्रमाणे त्यांना अनुग्रहाविषयी विचारल्यावर अतिशय कृपाळूपणे त्यांनी होकार दिला. 7 डिसेंबर 2002 हा तो परम पावन दिवस. सकाळी 8 वाजता हे स्वामीजींच्या शुक्रवार पेठेतील निवासस्थानी पोहोचले. अनुग्रहाच्या खोलीत मी पाऊल ठेवलं खरं आणि क्षणभर पाहतच राहिले. समोर पलंगावर स्वामीजी बसलेले, तांबड्या रंगाचा कद आणि पांढराशुभ्र उपरण, अतिशय तेजस्वी अंगकांती, कपाळावर गंध. आज ते खूप विलक्षण दिसत आहेत, दैवी. आजवर असं रूप पाहिलेलं नाही. आलीस का, ये. त्यांचा चिरपरिचित आवाज कानावर पडला. अमृताची बोतली का प्रेमी प्रेमी मातली अशी त्यांची कृपादृष्टी. स्वामीजींनी अनुग्रहाचे श्लोक म्हणून घेतले. एकेका श्लोकाचा अर्थ सांगितला. ध्यानाची प्रक्रिया, सहनचे श्वास कसे घ्यायचे हे सर्व प्रात्यक्षिकादाखल करून घेतलं. याप्रमाणे रोज ध्यानाला बसत जा. मग माझ्याकडे वळून म्हणाले, तू स्कूटर चालवून आली असलीस, दमली असलीस, तर थोडा वेळ शांत श्वासावर नाम घेऊन लक्ष ठेवून बसावं, मग ध्यानाला बसावं. सर्व काही खूप सोपं करून त्यांनी सांगितलं. त्यानंतर एकेका साधकाने स्वामीजींची पूजा केली, त्यांना हार अर्पण केला आणि पायावर मस्तक ठेवलं. स्वामीजींनी अतिशय करुणेने आईच्या वत्सलतेने डोक्यावर हात ठेवला, भरभरून आशीर्वाद दिले. साधकाच्या गाठीला असलेलं सर्व पुण्य फळाला आणणारा, त्याच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त करून देणारा असा तो दिवस. लहानपणी कथेत ऐकलेल्या परिसाचा स्पर्श मला त्याक्षणी झाला. स्वामीजींनी स्वमध्ये रमायला शिकवलं. आनंद आपल्या आत आहे, आपण जसे आहोत तसे पूर्ण आहोत. स्वयंभू, आत्मरूप, स्वयंपूर्ण. प्रवचन, ध्यान, नाम, अनुषंगिक साधना याद्वारे त्यांनी हेच सांगितलं आणि करवून घेतलं. याच एका पायावर जीवन उभारण्याची शक्ती त्यांनी दिली. स्वामीजींनी संपूर्ण जीवनावर अक्षरशः प्रेमाचा वर्षाव केला. मला आठवतं, 10वी 12वीच्या वेळेस माझा अभ्यास नीट चालला आहे ना याचे ते वेळोवेळी बारकाईने चौकशी करत. आज बऱ्याच दिवसांनी चंद्रात दिसलीस, त्यांचं लक्ष असे. मला नोकरी मिळाल्यावर माझ्यापेक्षा जास्त आनंद त्यांच्या वेळात पाहिलेला मला आठवतो. अशीच एक आठवण. 2003 मध्ये आपली पंढरपूर आनंदयात्रा होती, तेव्हा मी 12वीत होते. परंतु मला आनंदयात्रेला यायची खूप इच्छा होती. मी स्वामीजींना विचारलं, मी येऊ का आनंदयात्रेला? त्यावर, तुझी अभ्यासाची लिंक तुटेल, क्लासेस बुडतील, यावेळी नाही पण पुढल्या वेळी मी नक्की तुला माझ्याबरोबर घेऊन जाईन. त्यांच्या वेळातलं प्रेम, अपार करुणा मला अजूनही आठवते. 12वीची माझी परीक्षा खूप चांगली गेली आणि 2007 मध्ये यावेळी मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाणार हे खरं झालं. खूप प्रेमाने त्यांनी सर्व भाव जपले. मी नोकरीनिमित्त बंगलोरला जाणार होते. त्याआधी मी कुठे राहणार, माझ्याबरोबर कोण आहे या सगळ्याची अगदी बारकाने चौकशी त्यांनी केली. अगदी आपल्या मुलीची नीट व्यवस्था लावून द्यावी तशी. मी जेव्हा कधी पुण्यात यायचे तेव्हा प्रत्येक वेळेस, आलीस तू, किती दिवस इथे आहेस असं ते विचारायचे. जिथे कुठे पाद्यपूजा असेल तिथे ते मला यायला सांगायचे. मी लांब गेल्याने मला सद्गुरुसहवास कमी मिळतो. मी जो दिवस इथे आहे तेवढा मला अधिकाधिक सद्गुरुसहवास मिळावा यासाठी ते प्रयत्न करायचे. मला हे आता आठवून खूप अचंबित व्हायला होतं की माझी काहीही पात्रता नसताना त्यांनी माझ्यावर प्रेमाची पाखर घातली. मला लग्नानंतर अतिशय सुस्वभावी, सात्विक आणि भाविक कुटुंब मिळालं ते केवळ त्यांच्या कृपेने मिळालं. हे सगळं देऊन स्वामीजी माझ्या परमार्थाची बैठक सुस्थिर करीत राहिले. एका सामान्य साधकासाठी त्यांचं हे एवढं कष्ट घेणं पाहिलं की स्तंभित व्हायला होतं. हा अनुभव माझ्या एकटीचा नाही तर आपल्या सर्वांवरच पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करत ते आहेत. हे सगळं पाहून रामकृष्णांची एक गोष्ट प्रकर्षाने आठवते. रामकृष्णांचा एक शिष्य योगीन, त्याचं दक्षिणेश्वरी रामकृष्णांकडे जाणं घरी कळल्यामुळे त्याचं जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं. आता ठाकूरांना कसं तोंड दाखवणार असं वाटून योगीन त्यांच्याकडे जायचं टाळू लागला. ठाकूरांच्या कानावर योगींच्या विवाहाची वार्ता गेली. ते येत नाही म्हणल्यावर त्यांनी अनेक निरोप पाठवले. शेवटी एका ओळखीच्या माणसाला बोलवून ते म्हणाले, योगींनी माझ्याकडून पैसे घेतले होते, ते परत न देताच ते गेला आणि आता येण्याचं नावही घेत नाही. तू त्याला माझ्याकडे आण. मंदिरातली एक वस्तू आणून उरलेले चार आणे गडबडीत परत करायचे राहून गेले म्हणून का चोर ठरवावं? रागारागाने तो पैसे परत देण्यास आला. त्या दारात पाहताच मोठा खजिना सापडावा तसे ठाकूर त्याच्यापाशी गेले. त्याचा हात धरून त्याला म्हणाले, अरे लग्न केलंच नाही काय झालं? इथली कृपा असली म्हणजे तुझं काही एक बिघडणार नाही. तुझ्या संसारात राहायची इच्छा असो वा नसो, मी स्वतः तुझी माया ममता खाऊन टाकेन. पत्कर घेणं म्हणजे काय असतं हे स्वामीजींच्या सहवासात मला असंच जाणवत राहतं. परमात्म्याचं दर्शन खूप लांबून झालेलंही मनुष्याच्या जीवनात मुलगाने बदल घडवून आणतं. तसं स्वामीजींचं प्रत्येक दर्शन माझ्यातल्या अज्ञानाला अहंकाराला दूर सारत मला जवळ बोलवत राहतं. एखाद्या उत्तुंग डोंगरमाथ्यावर एका अतिमनोहर देवळाचा कळस असावा आणि तो प्रत्येक क्षणाला खुणावत असावा, प्रत्येक पावलागणी तो जवळ येताना दिसावा आणि प्रत्येक वेळी तो दूरच आहे असंही वाटावं, तसं स्वामीजींचं जीवन आम्हा तरुणांना खुणावत राहतं. उभारुणी बाहे विठू पालवितो आहे तो कैवल्याचा पुतळा आपल्याला हाकारत राहतो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचं मार्गदर्शन पाठीशी उभं राहतं. खूप मोठ्या कळकळीने त्यांनी समजावून सांगितलेले तेजस्वी सिद्धांत मनात रुंजी घालत राहतात. असं वाटतं की ते हृदयात खूप तळाशी जाऊन बसले आहेत. आज ध्यानाला बसलीस ना, ते आतून विचारतात. सुखाचा प्रसंग आला आहे, त्यांच्यातला सुतप्रज्ञ मला खुणावतो. तू स्पृहा वाढू देऊ नकोस, उत्तेजित होऊ नकोस. दुःखाचा प्रसंग आला आहे, तू अनुद्विग्न होण्याचा प्रयत्न करत आहेस ना? जमत नाही मग अभ्यास कर. जीवनातल्या सुखदुःख प्रसंगी लांबूनच पाहण्याची शिकवण देऊन ते जीवनातल्या सुखकर्ता दुःखहर्ता बनून राहिले आहेत. आपल्या आप्तजनांमध्ये स्वतःमध्ये खूप अडकून राहत आहेस, त्यांच्यातला द्रष्टा असा खडा सवाल माझ्यापुढे उभा करतो. त्यांच्यातला ज्ञानी आणि तरीही भगवंतासाठी भावविभोर होणारा भक्त अश्रद्ध आणि तर्कट झालेला मला भक्तीचे भावाचे डोळे उघडायला लावतो. कधी कठीण प्रसंगी आपली सगळी शक्ती वापरूनही कमी पडते आहे अशा वेळी त्यांना दिलेल्या एका करुण हातेसरशी ते धावून येतात आणि त्या प्रसंगातून अगदी अलगत पार करून येतात. आपल्यावर एवढी कृपा करणारा हा असा देव आपल्या जीवनात कसा दर प्रगटला? काय पुण्य राशी भेदून गेल्या आकाशी, तुम्ही झाला जे दयाळ केला माझा जी सांभाळ. आपल्या सर्वांसारख्या अनेक जीवांवर स्वामीजी जीवापलीकडे प्रेम करीत आहेत, आपल्यासाठी कितीतरी खस्ता खात आहेत, स्वतःचं सर्व आयुष्य पणाला लावत आहेत. आपलं कर्तव्य हे आहे की आपण त्यांच्या कृपेस पात्र होण्याच्या मार्गावर निरंतर चालत राहावं. या सर्वाची जाणीव होऊन अखेरीस मला एक गोष्ट आठवते. पूर्वी बंगाल प्रांतात बाऊल पंथाचे लोक असत. त्यांचा 12-15 लोकांचा एक गट असे. ते घराघरासमोर उभं राहत ईश्वरभक्तीपर गाणी म्हणत. त्यांना पाहून रामकृष्णांनी एक उद्गार स्वतःशीच काढला होता. बाऊलांचा एखादा मेळावा अकस्मात येतो, सारेजण ईश्वरी प्रेमात मत्त होऊन गातात नाचतात तल्लीन होऊन जातात. बाऊल येतात आणि जसे आले तसे निघूनही जातात, पण त्यांना कोणी ओळखू शकत नाही. असाच ईश्वरी प्रेमाचा कल्लोळ आज स्वामीजींच्या रूपाने आपल्यातही आहे. आज या परमपावन दिवशी त्यांचं महात्म्य आपण परत एकदा ओळखावं आणि त्यांच्या चरणी आपलं जीवन आपल्याला नेहमी राहता यावं अशी स्वामीचरणी प्रार्थना. हरी ओम तत्सत.
स्वामीजींच्या दुकानात एक मुलगा याचा, त्याच्याकडे भगवान स्वामीजी म्हणायचे, त्याच्या डोळ्यातली चमक पहा, तुम्हाला वाटत नाही भारताचं भविष्य उज्ज्वल आहे? आज प्राजक्ताचा मनोगत ऐकून स्वामीजी नक्की आपण असंच म्हणत असणार. स्वामी मकरंदनाथांना नाथसंप्रदायाचे उत्तराधिकार मिळाले हे जणू घडणारच होते अशीच सगळ्यांची भावना होती. कारण स्वामी माधवनाथ सेल्फ मेड असतील तर स्वामी मकरंदनाथ सेल्फ मेड, ज्यांनी स्वतःला सद्गुरूंच्या चरणांशी अतिशय दीर्घवून टाकलं होतं आणि अनन्य शरण झालेले असे ते शिष्योत्तमच होते. डायबिलबिडन याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामी मकरंदनाथ. सद्गुरू आणि दिलेली साधना याशिवाय त्यांना दुसरं अक्षरशः काही दिसत नव्हतं. त्यांची साधना झपाटल्यासारखीच चालू होती. अहोरात्र स्वामीजींचं चिंतन, सतत स्वामीजींनी दिलेली साधना करणं, आपल्या बरोबरच्या युवा साधकांना एकत्रित करून त्यांच्यातही साधनेचं गुरुंप्रतीचं प्रेम निर्माण करणं हे एक संघटनात्मक कार्यही स्वामीजी करत होते. त्यावेळी मुलं या नावाने जी मुलं ओळखली जायची त्यात मुलिंद पंकज सुनील यांच्याबरोबर शशांक हे एक नाव होतं. त्यांनी मित्र मकरंद वझे ते स्वामी मकरंदनाथ आणि 1996 ते 2016 स्वामीजींचं कार्य जवळून पाहिलं अनुभवलं. स्वामी मकरंदनाथांविषयीचे भाव आता ते व्यक्त करतील. मित्र असूनही त्यावेळी त्यांचं वेगळेपण त्यांना जाणवायचं. ते काय ते आपण आता त्यांच्याकडून ऐकूया. सद्भक्त शशांक दादा सिरम इन्स्टिट्यूटमध्ये डेप्युटी डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ठीक आहे. अश्विन शुद्ध चतुर्थी, अतिशय परमपावन असा दिवस. स्वामी मकरंदनाथांच्या जीवनात याचं अतिशय अनन्य साधारण असं महत्व आहे, तसंच ते आपल्या जीवनातही आहे. हे जेव्हा असे मनोगताचे कार्यक्रम असतात तेव्हा त्याच्या आधीचे दिवस मला खूप आनंदाचे असे वाटतात. कारण विपाये जरी आठवला चित्ता तरी ती आपली योग्यता, असे हे संत महात्म्यांचं वर्णन जे आहे, आपल्याला सहज त्यांच्या आठवणी परमसमाधान शांती अशी प्राप्त होते. हे मनोगत सुरू करायच्या आधी मला एक अशी उपमा आठवते, एक साधारण्य आठवतं की संगीत आणि परमार्थ हे अतिशय जवळ येणाऱ्या अशा गोष्टी आहेत. जेव्हा एखादा संगीत साधक असतो, कलाकार असतो, शिकत असतो संगीत, तो तेव्हा ते स्वर लय ताल यांच्या इतक्या आसऱ्याला यायचा प्रयत्न करतो, प्राणपणाने प्रयत्न करतो. आणि असं होता होता हळूहळू अशी अवस्था येते की हा स्वरांच्या आश्रयाला गेला की स्वर जे आश्रयाला आलेत हे कळत नाही. स्वरसिद्ध असा होऊन जातो. आणि परमार्थातही असंच आहे. जेव्हा एखादा साधक हे शांती, प्रेम, समाधान, भक्ती, वैराग्य यांचा आश्रय करू पाहतो, प्राणपणाने ते सगळे गुण मिळवायचा प्रयत्न करतो, आणि हळूहळू मग असं होतं की हे सगळे अमूर्त गुण आता असे मूर्त स्वरूपाला आलेले दिसतात, साधन सिद्ध होऊन जातो. हा हे त्या अश्विनी शुद्ध चतुर्थीचं महत्व. आता पुढे मनोगत सादर करायच्या आधी मी थोडासा खुलासा करू इच्छितो की मी तुम्हाला आता एकदम 1979 मध्ये घेऊन जाणार आहे. आणि साहजिकच त्या ठिकाणी मकरंदनाथ यांच्याऐवजी मकरंद वझे असा उल्लेख झाला तर आपण कृपया मला माझी आगळीक पोटात घ्यावी. स्वामीजींचे चरणही तशीच विनंती करतो. माझ्या जीवनातील सगळ्यात मोठा भाग्ययोग म्हणजे अर्थातच स्वामी माधवनाथांचं दर्शन, त्यांचा अनुग्रह आणि त्यांचा लाभलेला सहवास. आणि तितकाच महत्वाचा असा जो भाग आहे तो म्हणजे मला लाभलेले गुरुबंधू. अनेक गुरुबंधू, त्यात मकरंद वझे त्यांचं स्थान खरंच वेगळं असं आहे. मला आठवतं 1979 तेव्हा एक तुळशीबागेत युवा केंद्र चालायचं, संध्याकाळची वेळ असायची आणि त्या युवा केंद्रातून आम्ही सगळे ब्युटी क्लॉस स्टोअरला जायचो स्वामीजींच्या दर्शनाला. आणि स्वामीजी तिथे अतिशय उत्साह आणि प्रेमाने आमचं स्वागत करायचे. आले वीर स्वामींचा असे शब्द ऐकले की एकदम असं भरून व्हायला द्यायचा. मग स्वामीजी असे तिथे खुर्चीवर बसायचे, आम्ही असे आसपास त्यांच्या चरणांशी बसायचो आणि मग स्वामीजी हळूच एक पुस्तक त्यांच्या बाजूने काढायचे आणि मकरंद बसे यांच्याकडे सुपूर्द करायचे आणि ते वाचन सुरू करायचे. मी दरवेळी बघायचो ते कुठल्याही बहुतेक मला वाटतं दागवत असायचा किंवा वचनामृत अशी ती पुस्तकं असायची. कायम यांच्याकडे पुस्तक का द्यायचे बरं असं मला जरा थोडं आश्चर्य वाटायचं. आणि पण लक्षात आलं की यांचं जे वाचन आहे ते काही वेगळं आहे, विशिष्ट असं आहे, ते काहीतरी वाचून टाकलंय आपलं असा प्रकार नव्हता. ते स्वतः समजून घेत घेत वाचायचं आणि स्वामींच्याकडे त्यांचं लक्ष असायचं. स्वामीजी मध्येच काहीतरी असं त्यांना खूप स्वामीजींना जेव्हा असं प्रशंसोद्गार असायचे तेव्हा त्यांचे असे मला अजून आठवते त्यांचा हुंकार असा तो असं ते हुंकार त्यांचा कानाकान यायचा. आणि तेव्हा लक्षात आलं की हे वाचन यरा गावायचं काम नव्हे, त्याच्याकरता मकरंद वाजे हेच योग्य आहे. आणि मग हळूहळू त्यांची ओळख झाली, सहवास झाला, मैत्रीत निर्माण झाली, गुरुबंधुत्व निर्माण झालं. तर माझ्या असं लक्षात आलं की ही व्यक्ती स्वामीजींना केंद्रबिंदू ठेवून आपलं सगळ्यांनी जीवन आखलेलं आहे. अतिशय गांभीर्याने त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतायत साधनेचा. आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की हे बँकेत नोकरी करतात आणि मग पुढे हे प्रमोशन करताय, अधिकारी ऑफिसरशिप करता वगैरे परीक्षा देत नाही, म्हणून त्यांना विचारलं देखील एकदा, तर ते म्हणले खरं सांगू पाहिजे की हे आहे, हे सगळं व्यवस्थित चाललंय. म्हणजे कुठल्या तरी भावनेच्या भरात त्यांनी हा निर्णय घेतला नव्हता की आपण ऑफिसरशिप का घ्यायची नाहीये. हे ऑफिसरशिपचं प्रमोशन झालं की कुठेतरी बाहेर जावं लागेल, स्वामीजींच्या पासून लांब जावं लागेल, हे त्यांना बिलकुल पसंत नव्हतं. त्यांचं सगळं जीवन स्वामींच्या भोवती गुंतलेलं होतं आणि माझ्याकरता ही अतिशय विशेष अशी गोष्ट होती. अशा पद्धतीने जीवन जगणं हे फार मला वेगळं असं काही वाटत होतं. त्यांचे आमच्या सगळ्यांशी संबंध जे होते ते अतिशय प्रेमाचे असे होते. आम्ही सगळे मिलिंद, पंकज, सुनील, मी आम्ही सगळे त्यांच्याशी इतक्या सहजतेने वागत बोलत होतो. पण लक्षात येत होतं की त्यांच्याकडे जे नेतृत्व गुण आहेत ते कसे विकसित होत आहेत. त्यांना ध्यानाबद्दल अतिशय प्रेम, नामस्मरणाबद्दल अतिशय प्रेम. आता हे आपण एकटंही करू शकतो पण ते असं करायचं की आम्हाला सगळ्यांना मिळून आम्ही बसायचो. आमच्याकडे काय असं मला आठवतंय लॉज सिस्टीम असा प्रकार होता. म्हणजे कोणा एखाद्याचं घर की जिथे सगळे आता बाहेरगावी गेलेले आहेत, कोणी आता नाही त्या घरात, आम्ही सगळी मुलं तिथे जायचो, प्रेरणास्थान मकरंद वाजे. आणि मग तिथे दिवसभर हा कार्यक्रम चालायचा की काही नामस्मरण, काही ध्यान. आश्चर्य वाटेल पण तरुणपणाची एक एनर्जी असते, तो उत्साह असतो, त्याचा सगळ्यात सगळा मोहरा स्वामीजी मकरंदनाथ इकडे वळवत होते. आता त्याचं विशेष ही गोष्ट जाणवते कारण त्यावेळेस जे हे असे स्थूळ सूक्ष्म संस्कार झालेले आहेत हे सगळे त्यांच्यामुळे झालेले आहेत. कारण आपल्या स्वामीजींना नेमकं काय आवडतं, त्या पद्धतीने कसं जीवन जगतं हे नुसतं बोलणं वेगळं आणि त्याप्रमाणे कृती वेगळी. ही कृती जास्त महत्वाची होती. किती ध्यान जमत होतं, किती नामस्मरण जमत होतं हा भाग वेगळा, पण कट्टाने जी गोष्ट करायचीच हा जो एक भाग त्यातला होता हा फार मला महत्वाचा असं वाटतो. आणि हे सगळ्यांना घेऊन करणं पुढे जसा केंद्राचा व्याप पाळायला लागला तस तशा वेगळ्या समित्या निर्माण व्हायला लागल्या. ह्या समित्यांचं देखील जे आखणी होती ही सगळी मकरंद वाजे करत होते. आपल्याला आश्चर्य वाटेल की नुसती आखणी नव्हती, त्या स्वतः ते सहभाग घ्यायचा. मला एकदा चांगलं आठवतंय त्यावेळेस अशी पद्धत होती की आपण प्लास्टिकच्या पिशव्या वाटायचो, एखादा कार्यक्रम असेल तर जे कोण साधत येतील ते आपली पादत्राणा त्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवायचे आणि मग आपल्या जवळ घेऊन बसायचे. त्या पिशव्या वाटायला देखील ते उभे होते. असं नाही की हे आखून गेलं आता मी परत पुढे, असा भाग नव्हता. सगळीकडे त्यांचा सहभाग असायचा. कारण आपण लक्षात घ्या की जेव्हा ही घटना घडली अश्विन शुद्ध चतुर्थी 1992 ही एकदम घडलेली घटना नव्हती. पूर्वी जे असं व्हायचं की एखाद्या राजानंतर कोणी वारस नाही मग तो हत्ती फिरवायचा, त्या सोंड्यात माळ दिलेली असायची, ज्याच्या गळ्यात माळ पडेल तो राजा, असा प्रकार नव्हता. स्वामीजींचं या व्यक्तीकडे पूर्ण लक्ष होतं, तरी घडवत होतं. ही देखील प्रक्रिया फार छान अशी होती, सुरेख अशी होती की स्वामीजी सगळ्यांना घडवायला तयार होते पण घडायला उत्सुक जे असते नुसतं कोण. आपण आपल्या सहज लक्षात येईल की स्वामीजींच्या हृदयात जे स्थान मिळवू शकतात ती खूप मोठी अशी गोष्ट आहे, ती सोपी गोष्ट नाही. आणि असं हृदयात स्थान मिळवलेले आपले स्वामीजी आहेत. मला एक छोटासा प्रसंग या निमित्ताने आठवतो. बारामतीला आम्ही आनंद यात्रेला गेलो होतो. त्यावेळेस आम्ही साधूजींच्या बरोबर म्हणजे माधवनाथांच्या बरोबर कुठे कधी बारामती कधी आळंदी कधी पावस असे जात असो. तर त्यावेळेस बारामतीला गेलो होतो. तिथला कार्यक्रम खूप छान झाला, हृदयंगम असा झाला. आणि संध्याकाळची वेळ येताना त्यांनी अशा एसटी भाड्याने घेतलेल्या असायच्या. त्या एसटीतून येताना हा अगदी त्यावेळेसचा नियम होता की एसटीत बसलं रे बसलं दिवस असेल तर आम्ही भजनं म्हणायचो. आणि संध्याकाळ झाली की मग भीमरूपी रामरक्षा असे कार्यक्रम असले. तसं त्यानुसार भीमरूपी झाली, रामरक्षा झाली. आणि तर मला अजून असं आठवतं की त्या अगदी मागच्या सीट्स अशा होत्या की समोरासमोर आम्ही दोघं बसलो होतो, मी आणि मकरंद बसले. आणि ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर सगळे शांत झाले होते, दिवे गेलेले होते. आणि मला त्यांनी सहज म्हणलं की शशांक आपण नाम घ्यायचं का? म्हणलं हो चालेल. मग त्यांनी नाम सांगायला सुरुवात केली. अतिशय शांत संत सुरात श्रीराम जय राम जय जय राम असं ते नाम सुरू केलं. ते नाम घेत होते मी मागून म्हणत होतो. असा काही काळ गेला, आता आठवत देखील नाही किती काळ गेला असेल. आणि अचानक त्यांनी त्यांच्या उंदळीत माझे दोन्ही हात घेतले. ते नाम आता विराम पावलेलं होतं. एक शांती, एक प्रेम ते त्या उंदळीतून माझ्याकडे संक्रमित करत होते. माझ्या तो प्रसंग अजून चांगला लक्षात आहे. माझ्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. त्यांनी तसेच हात धरून ठेवले होते. आणि हा जो एक भाग आहे, किती ईश्वर प्रेम असेल, किती नामाबद्दल निष्ठा असेल, किती गुरुभक्ती असेल, हे सगळ्याच्या सगळं ते त्या स्पर्शातून संक्रमित करत होते. आणि आता मी बघतोय तरीही मकरंदनाथांची उंदळ एवढी मोठी झालेली आहे की एवढ्या हजारो साधकांचे हात त्यांच्या हातात आहे. स्वामीजी म्हणजे म्हणायचंय की मकरंद म्हणजे भावाचा महासागर. अशा महासागरापाशी गेल्यानंतर आपल्या अंगावर चार तुषार जरी त्याचे उरले भावाचे, तरी आपण सुस्नात होऊन जाऊ, त्या आनंदात त्या प्रेमात नात राजवू. हरिओम.
शशांकदादांच्या या भावपूर्ण मनोगतातून स्वामीजी कसे घडले हे आपल्याला नक्कीच कळलं. कट्टाची साधना आणि गुरुकृपेने साधकाचं जीवन बदलून ते कसं निवांत शांत होत जातं हे स्वामी माधवनाथांनी आपल्या निवांत राहे ज्योतदिव्याची या अभंगातून आपल्याला सांगितलं. याच अभंगाचं गायन आता सद्भक्त अभिजित केंदूरकर हे करणार आहेत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. निवांतराही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले, तैसे मानस झाले. निवांतराही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले, तैसे मानस झाले. गुरु कृपेने निर्मळ होनी, गुरु कृपेने निर्मळ होनी, शांत तेवत राहिले, शांत तेवत राहिले. निवांत राही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले, तैसे मानस झाले। मनाचे उन्मन होनी गेले, मी पण सारे मावळले। मनाचे उन्मन होनी गेले, मी पण सारे मावळले। बरसत राही अमृत आतून, बरसत राही अमृत आतून, जीवन हे धन्य झाले, जीवन हे धन्य झाले। निवांत राही ज्योत दिव्याची, तैसे मानस झाले, तैसे मानस झाले। साधक सिद्ध साधु जनाना, प्रचीतीने बोले, प्रचीतीने बोले। साधक सिद्ध साधु जनाना, प्रचीतीने बोले। अखंड सावध राहुनी माधव, अखंड सावध राहुनी माधव, ब्रह्मानंदे डोले, ब्रह्मानंदे डोले। निवांत राही ज्योत दिव्याची, तैसे मानस झाले, तैसे मानस झाले। गुरु कृपेने निर्मळ होनी, गुरु कृपेने निर्मळ होनी, शांत तेवत राहिले, शांत तेवत राहिले, शांत तेवत राहिले, शांत तेवत राहिले।
स्वामीजींचे शब्द आणि अभिजीतचा स्वर, आपलं मानसही अगदी निवांत होऊन गेलं। आज जे कार्य चालताना दिसतंय ते सहज उभं राहिलं नाही हे नक्कीच। द पाथ ऑफ द ट्रूथ इज नॉट बेड ऑफ रोजेस। कुठच्याही नवनिर्मितीत जशा वेदना असतात तशाच काहीशा स्वामी मकरंदनाथांनाही सोसाव्या लागल्या। संप्रदायाची शुद्धी राखण्यासाठी स्वामीजींनी मेहनत घेतली। स्वामी माधवनाथांनी जे कार्य उभं केलं त्यावर सुवर्ण कळस चढवण्याचं काम स्वामी मकरंदनाथांनी केलं। स्वामी माधवनाथांची सुकुमार पाऊलं आपल्या शिष्यांच्या हृदय मंदिरातही विराजमान होण्यासाठी आजही स्वामीजी घडताना दिसतात। ज्यांनी स्वामीजींना प्रत्यक्ष पाहिलं नाही त्यांनाही स्वामींचं प्रातिभ दर्शन घडवण्याचं एक महान कार्य स्वामीजी गेले 20 वर्ष करत आहेत। स्वामीजींच्या पश्चात स्वामी मकरंदनाथांनी भोगाव साधकाश्रमाची बांधणी पूर्ण केली। नुसती बांधणी पूर्ण केली असं नाही तर मे 1998 पासून तिथे दर महिन्यात साधना शिबिर घेऊन संप्रदायाचं स्वयंभान प्रसाराचं कार्यही स्वामीजी करतात। आपल्या सद्गुरूंना परमार्थी माणसाने अतिशय उत्तम धर्ममंदिरात बसावे असे वाटे म्हणून तो ही गणेशपुरम वास्तू उभी राहिली। या वास्तूत अनुग्रह, अनुषंगिक साधना, ध्यान, प्रवचन, सत्संग असे अंतर्मुख आणि शुद्ध परमार्थाच्या प्रचाराचं कार्य तर स्वामीजी करतातच, पण स्वामी माधवनाथांच्या सगळ्या शिष्यांपासून ते आपल्याही सगळ्या शिष्यांवर अविरत प्रेमाचा वर्षाव आणि दिलासा आधार देण्याचं कार्यही स्वामीजी करताना दिसतात। आपल्या शिष्याच्या या कार्यामुळे स्वामी माधवनाथांच्या चेहऱ्यावरही परमसंतोष आपल्याला दिसतोय। यात स्वामीजींच्या सगळ्याच कुटुंबाचं मोठं योगदान आहे।
मात्र श्री मधुराताईंच्या मोठ्या त्यागामुळे स्वामीजी आपल्यासाठी इतका वेळ देऊ शकतात. कसं पाहू जाता मातोश्रीने अर्वयाच्या 28 वर्षी साधकांची मावली व्हायची वेळ आली, पण तीही त्यांनी मुलयात पेरली ते स्वामीजींच्या आधाराने. अशा या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणाऱ्या स्वामीजींना अखंड दीर्घ निरामय आयुष्य लाभो आणि संप्रदायाचं कार्य असंच वृद्धिंगत राहो, हीच आपल्या सगळ्या पूर्वसुरींची प्रार्थना. आजच्या पवित्र दिवशी आपण सगळेच स्वामीजींना वचन देऊया, आपल्याला अभिप्रेत अशी सहन भानसाधना आम्ही निकारायण करू आणि या जन्मीच ते बोध प्राप्त करून घेऊ. आता मी आपल्या सगळ्यांतर्फे स्वामीजींना अशी प्रार्थना करते की त्यांनी आपल्याला आशीर्वचन द्यावं. स्वामीजींच्या आशीर्वचनानंतर आपण आरती करणार आहोत. सद्भक्त पोफळे काका स्वामीजींना हार अर्पण करतील. सद्भक्त पोफळे काकू मातोश्री मधुरातून हार अर्पण करतील. औषध होईल आणि आरती होईल. सद्भक्त विलासदादा आरती म्हणतील.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. आज अश्विन शुद्ध चतुर्थीचा कार्यक्रम आपण साजरा करतो आहोत. अश्विन शुद्ध चतुर्थी होऊन गेली, पण त्यानंतर येणाऱ्या रविवारी आपण हा कार्यक्रम करत असतो. जसा श्रावण शुद्ध प्रतिपदेचा कार्यक्रम आपण पूर्वी करत असू, श्रावण शुद्ध प्रतिपदेला स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथांकडे नाथ संप्रदायाची सूत्र दिली, त्याचा उत्सव आपण नंतर साजरा करायला लागलो. आणि कालांतराने स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर मी जेव्हा सांप्रदायिक कार्य करायला सुरुवात केली तेव्हापासून हाही एक कार्यक्रम उत्सव म्हणून आपण साजरा करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये माझ्या बालमित्रापासून शशांकसारख्या माझ्या अतिशय जवळच्या अशा सवंगड्याचं मनोगत ऐकायला मला मिळालं. मला ते माहीतच होतं. मला असं वाटतं की माझं जीवन घडण्यासाठी म्हणून खूप मंडळींनी कष्ट घेतले. त्याच्यातल्या एका गुरूंची आठवण जयंतांनी करून दिली, ते म्हणजे आमचे गोतारणे गुरुजी. त्यांचा मार मी खूप खाल्ला. जवळपास वर्गातल्या सगळ्याच मुलांना त्यांचा प्रसाद मिळत असे. पण त्यातल्या त्यात कदाचित जयंताचा दंगा उठून दिसत नसेल आणि माझा उठून दिसत असेल किंवा एखाद्या जयंता दंगाच करत नसेल आणि मीच फक्त दंगा करत असेल, त्यामुळे त्याच्या तुलनेनी मला जास्त मिळाला. पण त्यांच्या कृपेने घडलं देखील. आई वडिलांपासून ते संघस्थानावर होणाऱ्या संस्कारांपासून शाळेत झालेल्या संस्कारांपासून अनेक चांगले मित्र मिळाले त्यांच्यापासून ते या सगळ्यांनी स्वामीजींकडे यायला मदत केली असं मला वाटतं. याचं कारण स्वामीजींकडे येणं आणि स्वामीजींकडे आकर्षित होणं आल्यानंतर या सगळ्याला फार मोठी पार्श्वभूमी जबाबदार आहे असं मला वाटतं. तशा तऱ्हेने मी 1976 साली स्वामीजींकडे यायला लागलो. हा जो अश्विन शुद्ध चतुर्थी आहे तसा श्रावण शुद्ध प्रतिपदेचा कार्यक्रम 1977 साली मी प्रथम त्या कार्यक्रमाला हजर राहिलेलं मला आठवतं. त्या कार्यक्रमामध्ये स्वामीजींनी पावसला घडलेली ती अद्भुत घटना कशी घडली ते साध्यंत सांगितलेलं होतं आणि ते ऐकून ऐकणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. मी खूप भारावला गेलो. अशा प्रकारची ही अद्भुत घटना कशी घडली असेल आणि ही घटना हा प्रसंग श्रावण शुद्ध प्रतिपदेच्या निमित्ताने वारंवार कैक वर्ष पुढा ऐकत राहिलो ते भाग्य मिळालं. त्याच्यात स्वामीजींच्या मुखातून 5-7 वेळेला जवळपास या कार्यक्रमाच्या वेळेला तर ते तीच गोष्ट सांगत असत. पण अशा प्रकारचा प्रसंग परत एकदा आपल्याला पाहायला मिळेल अनुभवायला मिळेल असं तेव्हा कधी वाटलं नव्हतं. इच्छा जरूर होती. हा प्रसंग जेव्हा घडला तेव्हा अशा प्रकारे काही होणार आहे याची सुतराम कल्पना उपस्थितांमधल्या अनेकांना नव्हती, काही जणांना होती. मला मिलिंनी घरी येऊन आदला दिवस सोमवार होता, प्रवचनाला मी घरी प्रवचन करत असे शुक्रवार पेठेत सोमवारी तेव्हा जे आता बुधवारी इथं होतं. प्रवचन झाल्यावर त्यांनी मला गॅलरीत नेलं आणि सांगितलं की उद्या संध्याकाळी 7:30 वाजता स्वामीजींनी बोलवलेलं आहे तर तू ये. मी त्याला काय कशाकरता बोलवलंय असं सहज विचारलं तर आपल्याला कल्पना नसल्याचं तो म्हणाला. नंतर स्वामीजींनी दिलेला कागद माझ्या हातात आला तेव्हा त्याच्यावर साक्षीदार म्हणून मिलिंद लिमा यांची सही होती. स्वामीजी म्हणाले की हा प्रसंग इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे. जे स्वामी स्वरूपानंदांनी 20 वर्षांपूर्वी माझ्याकडे दिलं ते मी आज पुढच्या मंडळींना देतो आहे असं ऐकताना प्रसंगाचं गांभीर्य लक्षात आलं की केवढ्या मोठ्या प्रसंगाचे आपण साक्षीदार होतो आहोत. आणि पाठोपाठ चित्रांनी सांगितलेलं ते वाक्य स्वामीजी म्हणाले की मी व्यक्तींच्या शोधात होतो, मला आपल्या इथं येणारे सद्भक्त मकरंद वझे आणि सद्भक्त माधव नगरकर या कामासाठी योग्य वाटतात आणि त्यांच्याकडे मी ही जबाबदारी सोपवणार आहे. तेव्हा या प्रसंगामध्ये आपण केवळ साक्षी नाही आहोत तर आपल्याबाबत हा प्रसंग घडतो आहे असं लक्षात यायला सुरुवात झाली. स्वयंभू परमात्म्यांनी इंद्रियांची मुख बाहेर बसवलेली आहेत असं असल्यामुळे माणसं बाहेर पाहतात असं उपनिषद म्हणतं. एखाद्याच धीर पुरुषांनी अंतरात्म्याला पाहिलेलं आहे, तो दृष्टीला आत वळवणारा अमृतत्वाची इच्छा बाळगणारा असतो. केचित धीरा हा प्रत्येगात्मानमैक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्व इच्छन. तसा धीर पुरुष होण्याची इच्छा होती. मध्यंतरी कोणाबरोबर तरी बोलताना विषय निघाला. त्यांनी असं सांगितलं की मला पहिल्यापासून माहीत होतं की मी इंजिनियर होणार आहे. मला खूप आश्चर्य वाटलं, म्हणजे अगदी सातवी आठवी नंतर त्याच्या असं लक्षात आलं की आपण इंजिनियर होणार आहोत. जे काय गणित चांगलं असेल, आपल्याला रुची असेल, आणि प्रत्येकाने कशा प्रकारे आपलं आपण कोण होणार आहोत याचा नीट विचार करणं गरजेचं आहे. कधी सातवी आठवी दहावी शाळेत असा आणि ते समजतं असं ते म्हणाले. मी आठवलं की शिक्षणाच्या बाबत जर म्हटलं तर मला तर असं काही उत्तर देता येणार नव्हतं. मला असं वाटत होतं त्यातल्या त्यात सोपं शिक्षण बीकॉम सारखं घ्यावं आणि बँकेत नोकरी करावी असं मला वाटत होतं अगदी पहिल्यापासून. आणि योगायोगाने तेव्हाचे माझे सगळे मित्र बँकेत आहेत, म्हणजे खेडचेही आणि बारामतीचेही. कोण जाणे, आम्हाला सगळ्यांना तसंच बहुतेक वाटत होतं. पण ही काही महत्वाकांक्षा नव्हती. बँकेत क्लार्क म्हणून लागणं ही काय महत्वाकांक्षा आहे, काहीच नाही. पण मी त्यांना असं म्हटलं की काय जमेल आपल्याला हे तुम्हाला जसं समजलं तर इंजिनियर हा विशिष्ट शब्द आहे, तसं परमार्थ आपल्याला जमेल हे मला समजलेलं होतं. माझ्या नववी दहावीतच लक्षात आलं की आपल्याला हे जमणार आहे, आपल्याला हे जमेल. उपनिषद जसं म्हणतं की कश्चित धीरा हा प्रत्येगात्मानम ऐक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्व इच्छन, हे मी करू इच्छितो, मला हे जमेल, मी हे करेन. आणि तशा प्रकारचा प्रयत्न बारामतीमध्ये असताना मी सुरूही केला. मला अजून एक गोष्ट जमेल असं वाटत होतं, ती म्हणजे अनेकांना बरोबर घेऊन जाणं. ते मला संघाच्या संस्कारामुळे हळूहळू ते बाळ करू मला मिळालं अशी माझी कल्पना आहे. लोकांना सहन करणं आणि किलमिशरहित घटनेकडे पाहणं, वृत्तींकडे पाहणं, प्रसंगांकडे पाहणं, आपल्या कल्पनेचे रंग न मिसळता त्याच्याकडे पाहणं आणि अनलेस अदरवाईज प्रूव्ह विश्वासच ठेवणं, त्यामुळे लोकांचा विश्वास मिळत राहतो. आपल्याला हे जमेल, त्यामुळे तेव्हा जमेल अशा दोन गोष्टी होत्या, एक संघ कार्य आणि दुसरं परमार्थ. आणि तेव्हा अशी एक इच्छाही होती की आपण पारमार्थिक राहून राष्ट्राकरता काही करावं अशी इच्छाही होती. स्वामीजींकडे आल्यानंतर आपण पारमार्थिक राहून समाजाकरता काही करावं अशी इच्छा शिल्लक राहिली. पण त्याला समाजाकरता करावं असा थेट हेतू मनात आला नाही. त्याच्याऐवजी स्वामीजींच्या भोवती स्वामीजींना काम करताना सुखकर होईल असं संघटन उभारावं ते मला जमेल, ते मी करू शकेन। आणि याच्यात मोठ्या संकल्पाची गरज नव्हती, तो माझा स्वभाव होता। एकांताची आवड आणि त्याच वेळेला लोकांना न कंटाळणं, कितीही वेळ लोकांमध्ये रमणं किंवा असणं आणि कितीही वेळ एकांतामध्ये राहणं असणं आणि तिथं समाधान वाटणं, अशा दोन्ही गोष्टी प्रकृतीगत मला मिळालेल्या आहेत। असं असल्यामुळं स्वामीजी ज्या व्यक्तीचा शोध घेत होते ती व्यक्ती मीच आहे असं तिथं अचानक मला समजलं। माझे सगळे भाव दाटून आले। स्वामीजींनी उत्तराधिकार दिले, त्यानंतर लगेचच म्हणजे दोन दिवसांनी, ही मंगळवारची घटना, गुरुवारी जयू वीणा आणि तारा आमच्या घरी आल्या। खरं म्हणजे आता आमची सगळ्यांचीच वय वाढल्यामुळं जयूतही वीणातही आणि तारातही आमच्याकडे आल्या। आणि छान झालं वगैरे असं एक अर्धा तास बसल्या आणि त्यांनी मला असं सांगितलं की तू स्वामीजींकडे हे घडल्यानंतर अजून गेला नाहीस ना। तर मी गेलेलो नव्हतो, मंगळवारी रात्री हे झालं, बुधवारचाच एक दिवस मध्ये गेलेला होता, त्या गुरुवारी आल्या। तर मी म्हटलं की त्यांना त्यांच्याकडे असं मुद्दामून वेगळं जाणं हे कधी धैर्य नव्हतं, त्यांची भेट घ्यायला जायचं असं कधीही केलेलंही नव्हतं। काम असेल तर गोष्ट निराळी, मग कधीही जात असे। तर ताराताई मला असं म्हणाली की तू उद्याच जा, मी स्वामीजींना तुम्ही येत असल्याबद्दल कल्पना देते आणि तुम्ही सगळे जा असं म्हणाली। त्याप्रमाणे आम्ही शुक्रवारी 2 ऑक्टोबरला मी मधुराताई, माझे वडील, दादा, आई मंदार शाळेत गेला होता, केदार छोटा होता 2-3 वर्षांचा, त्यांना घेऊन 8:45 दरम्यान आम्ही सगळे मिळून स्वामीजींकडे गेलो। स्वामीजी खूप आनंदात, आपल्या आनंदात पलंगावर पडलेले होते, आमच्या सगळ्यांचे डोळे एक प्रकारे पाणावले। त्यांनी सगळ्यांना जवळ बोलवलं, त्यांच्या पलंगाच्या अगदी जवळ जाऊन पलंगावर डोकं ठेवून सगळ्यांनी नमस्कार केला, त्यांनी बसवून घेतलं आणि दादांकडे आणि आईकडे पाहत म्हणाले की आता मकरंद हा नुसता मकरंद नाहीये हा तुमचा, तर सद्गुरु पदाधिष्ठित मकरंदनाथ झालेला आहे असं म्हणाले। आम्ही आम्हाला कोणालाच काय बोलावं काही लक्षात येत नव्हतं। ते म्हणाले की तुम्ही फार भाग्यवान आहात, त्यांनी आपल्या स्वतःचा तर उद्धार केलेला आहेच पण माता पित्यांसकट सगळ्या कुळाचा उद्धार त्यांनी केला। आईला असं म्हणाले की त्या दिवशी तुम्ही आणि हिनी मधुरा मी घरी गेल्यावर त्याला ओवाळलं, मला आठवण झाली म्हणाले की पावसमधून मी घरी आल्यानंतर सरलाताईंनी आणि सरलाताईंच्या आई होत्या त्या दोघींनी मला असंच दारात ओवाळलं, घरी आत बसून औक्षण केलं, तुम्हाला आनंद झाला असणं अगदी स्वाभाविक आहे असं ते म्हणाले। माझ्या खांद्यावर हात ठेवत मला म्हणाले, हा काय तू आता सद्गुरू पदाधिष्ठित मकरंदनाथ झालास. स्वामीजींनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली तेव्हा मी 55 वर्षांचा होतो असं म्हणाले, आणि तू 35 वर्षांचा आहेस. माझ्यापेक्षा 20 वर्षांनी अलीकडे तुझ्यावर ही जबाबदारी आलेली आहे. आणि मी म्हणाले, अर्थात मी अजून 10 वर्ष आहे तोपर्यंत तुम्ही तयार होऊ शकाल. आणि मग आईदादांकडे पाहून असं म्हणाले की यांचे जरा केस दाढी वगैरे पांढरी झाली तर यांच्यावर लोकांचा विश्वास बसेल. त्याच्याकरता मला अजून 10 वर्ष तरी असणं आवश्यक आहे म्हणाले. मी 10 वर्ष अजून आहे नाहीतर लोक पटकन मानत नाहीत असं म्हणाले की 29 सप्टेंबर पूर्वीचा तू आणि आत्ताचा तू याच्यामध्ये तुझ्या दृष्टीने काही फरक पडलेला नाहीये म्हणाले. तू आता जे आहेस ते आधीही होतास पण लोकांच्या दृष्टीमध्ये मात्र तुझ्याकडे पाहण्यासाठी फरक पडला. म्हणाले की राजा होण्याची कितीही पात्रता असली तरी जोपर्यंत राजवस्त्र अंगावर चढत नाहीत तोपर्यंत त्याला कोणी राजा समजत नाही. राजी बैसता अवलिया अंगी बाणती राजकळा स्वरूपी लागता जिव्हाळा लक्षणे बाणती असं समर्थ म्हणतात. ती सद्गुरूंच्या मान्यतेची मोहोर तुझ्यावर आता उठली आहे. तुझ्याकडे आता लोक त्या दृष्टीने पाहतील. लोकांचे भाव आता बदलायला लागतील. अनेक परस्पर विरोधी प्रकृतींना हाताला धरून तुला काम करावं लागेल. ते जिथं आहेत तिथून त्यांना हाताला धरून या कामात पुढे न्यावं लागतं पण तू हे सर्व करशील असं म्हणाले. आणि महत्वाचं म्हणजे समर्थ म्हणतात, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. अगदी सावध राहावं. सगळे लोक सारखे नसतात. कामाच्या दृष्टीने जे अनुकूल असतील त्यांना जवळ करावं, जे अनुकूल नाहीत त्यांच्याशीही प्रेमाने वागावं पण युक्तीने दूर राखावं असं म्हणाले. दुष्ट दुर्जन ओळखावे तरी ते प्रगट न करावे असं समर्थ म्हणतात. जनामध्ये दुष्ट प्रगट तरी अखंड खटखट म्हणून ते वाट बुझावून टाकावी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मद मत्सराची गोवी कामा नये सर्वथा हे लक्षात ठेवावं. तू हे सगळं करशील असा मला विश्वास आहे असं म्हणून बरं या आता असं म्हणून आम्हाला त्यांनी निरोप दिला. त्यांचं विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला सगळ्यांना काही ना काहीतरी गोष्टी दिल्या. मला एक धोतर दिलं. ते धोतर नेसून ते धोतर जोपर्यंत होतं तोपर्यंत मी धोतर नेसून प्रवचन करत होतो. मधुराताईंना एक नऊवारी साडी त्यांनी दिली आणि आम्हाला असं म्हणाले की पुढच्या वेळेला तुम्ही याल तेव्हा फोटो काढून तुम्ही या, मला फोटो पाहू देत. तो दिपे दिपू लाविलामध्ये तो फोटो छापलेला आहे. आई दादांना देखील त्यांनी दादांनाही कापड दिलं, आईलाही कापड दिलं. अशा प्रकारे एक सत्कार करून सन्मानपूर्वक आमची त्यांनी बोलवण केली. संप्रदाय चालत राहावा ही पूर्वसुरींची इच्छा असते आणि पूर्वसुरीच संप्रदाय चालवत असतात. स्वामीजींचा तसाच भाव होता. आपण संप्रदाय चालवतो अशा भावानी स्वामीजींनी कधीही काम केलेलं मी तरी पाहिलं नाही आणि कोणीच पाहिलं नाही. ते नेहमी असं म्हणत असत की ही जी मंडळी बसली आहेत ना ही सगळं करतात. आणि मला असं वाटतं की तेच अत्यंत खरं आहे हे नंतर अनुभवाने माझ्या लक्षात आलं. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात ते कुठून आलात, कसे आलात, का आलात, कोणी पाठवलं, एवढे आकर्षित का झालात, इथं नियमित का येत राहिलात, याला माझ्यापाशी तर काही उत्तरं नाहीत. मला असं वाटतं की काम करण्याची प्रेरणा सुस्थित राहतात तेच आणि तुमच्यासारख्यांना ज्यांची पूर्वी कधीतरी साधनं तुटलेली मागच्या जन्मात होती ती परत जोडून देण्याचं काम देखील या सांप्रदायिक सत्पुरुषांच्या प्रेरणेने तुमच्या अंतःकरणात निर्माण होत असेल म्हणून तुम्ही आलात. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर काही एक संकटाचे ढग आपल्या कामावर जमा झाले. मी ते व्यक्तिगत माझ्यावरचं संकट समजत होतो पण ते संप्रदायावरचं संकट असू शकतं. सांप्रदायिक व्यवस्थेवर अविश्वास निर्माण करणाऱ्या अशा स्वामीजींच्या जवळ वावरणाऱ्या पूर्वी अशा व्यक्ती कार्यरत होत्या. हे कसं काय निभावलं जाणार अशी कळत न कळत काळजी होती. मी आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर गेलो. साधारण 4-5 महिन्यांनी गेलो जेव्हा मला ही सगळी अशी चाहूल लागली. थोडासा अस्वस्थही होतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या बाजूला बसून थोडं ध्यान केलं. गर्दी नव्हती आणि मग प्रदक्षिणा मारून अजानु वृक्षाच्या खाली अनेक वारकरी साधे भोळे लोक ज्ञानेश्वरी वाचत असतात. तर फार वर्षांपासून माझी अशी एक पद्धत आहे की तिथे जाऊन कोणाच्या तरी शेजारी जाऊन बसायचं आणि तो जे वाचत आहे ते पान वाचून काढायचं. तो ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला दिलेला संदेश समजायचा असं मी करत असे. तसा मी जाऊन बसलो. ज्ञानेश्वर महाराजांशी मनात जरा बोललोही बहुतेक. एक आजोबा वृद्ध त्यांच्याजवळ जाऊन बसलो तर ते जे पान वाचत होते तस्मात्व मुत्तिष्ठ यशो लभस्व हा श्लोक होता. जित्वा शत्रुं भुंक्ष्व राज्यं समृद्धं मयै वैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन. त्याच्यातला शत्रू आणि युद्ध हा जो भाग आहे आणि राज्याचा भोग घे हा भाग प्रासंगिक होता या उपदेशातला. पण तू उठ आणि यश प्राप्त होईल, तुला यश मिळेल हा संदेश अधिक होता. तू निमित्त मात्र हो. निमित्त मात्र झालास तरच यश आहे. जर अहंतेने उतरलास तर यश नाही असा एकूण त्या श्लोकाचा अर्थ आहे सार्वकालिक. येरे चेष्टविते जे बळ ते मागाची मिया द्रासिले सकळ आता कोल्हारीचे वेताळ तैसे निर्जीव हे आहाती, हालविती दोरी तुटली तरी ती खांबावरील बाहुली भलतेने लोटली उलथोन पडती, तैसा सैन्याचा यया बगा मोडता वेळू न लगेल पैगा, म्हणून उठी उठी वेगा शहाणा होई। तुआ गोग्रहणाचे मी अवसरे घातले मोहनास्त्र एकसरे, मग विराटाचे मी महाभेडे उत्तरे आसडून नागविले, आता हे त्याहूनी निपटारे जाहले निवटी आई ते रण पडिले, घेई यश रिपू जिंतले एकले मी अर्जुने, आणि कोरडे यशची नव्हे समग्र राज्यही आले आहे, तू निमित्त मात्रची होये सव्यसाची। खरं म्हणजे माझे प्राण कापले मी जेव्हा हे ऐकलं तेव्हा मी हल्लो आतून। ज्ञानेश्वर महाराज मला आशीर्वाद देत होते, मला माहित आहे की मी स्वामीजी एवढा मोठा नाहीये, पण काम स्वामीजींना करायचे तिथे प्रश्न कुठे येतो आहे? काम सांप्रदायिक पूर्वसुरींना माझ्या अंगानी करायचे तिथे मी मोठा आहे की नाही हा प्रश्न येत नाही असं मला समजलं। मला दुहेरी मार्ग चालायचा आहे, एक म्हणजे स्वामीजींकडे मी ज्या कारणाकरता आलो ते अबाधित ठेवायचं आहे, मी कोणत्या कारणाकरता स्वामीजींकडे आलो तर स्वयंभू परमात्म्यांनी इंद्रिय बहिर्मुख केली म्हणून माणसं बाहेर पाहतात, परांची खानी व्यतृणत स्वयंभू तस्मात परान पश्यती न अंतरात्मन, कोणी आत पाहत नाही। अशी वस्तुस्थिती सांगून कश्चित धीरहा प्रत्येगात्मान ऐक्षत, एखाद्या धीर पुरुषाने आतापर्यंत अंतरात्म्याला पाहिलेला आहे तो दृष्टीला आत वळवणारा आणि अमृतत्वाची इच्छा राखणारा असतो, ते माझ्या जीवनाचं मूळ उद्दिष्ट आहे हे मला विसरायचं नाहीये। आणि ते क्षणाला आणि प्रतिक्षणाला जगत दिवसेंदिवस गुणातीततेकडं किंवा समत्वाकडं माझा प्रवास घडावा अशी मनोमन इच्छा आहे। गुणसाम्य ज्याला म्हणतात, जे त्रिगुण ची समत्व दशा किंवा कर्मसाम्य असं म्हणतात, कर्म करत असताना शुभ अशुभ मिश्र सर्व प्रकारची आपण समत्व भूमिकेमध्ये आत्मस्थ राहणं ही माझी इच्छा आहे। किंवा दर्शन साम्य असं ज्याला म्हणतात, पंडिताः समदर्शिनः, तसं समत्वानी सर्वांच्या अंतर्यानी प्रभू पाहण्याची कुवत दिवसेंदिवस वाढत जावी अशी माझी इच्छा आहे। तसं द्वंद्व साम्य देखील आपल्या ठिकाणी असावं, सुख दुःख इत्यादी मान अपमान आणि तिथपासून जन्म आणि मृत्यूपर्यंत, म्हणजे जन्माचं स्वागत आणि मृत्यूची भीती या दोन्ही गोष्टी नसाव्यात, हे मला जे मूळ जीवन मला माझं हवंय की ज्याकरता मी स्वामीजींकडे आलो ते त्या मार्गावर माझी वाटचाल चालत राहावी अशी माझी इच्छा आहे। त्या मार्गावर माझी प्रगती घडावी अशी माझी इच्छा आहे, आणि त्याकरता मात्र मला स्वामीजींची प्रार्थनाच करायला लागेल। आणि तुम्हाला हाताला धरून पुढे नेणं हेही मला करायचंच आहे। पण माझ्या लक्षात आलं की ते काम पूर्वसुरीच करतायत, त्यांना एका मानवी प्रयत्नाची गरज असते, तो प्रयत्न मला तुमच्याबाबत करायचा आहे आणि मी तो करत राहीन, कारण हे सांप्रदायिक कार्य स्वामीजींनी माझ्याकडे सोपवलेलं आता माझं जीवन कार्य झालेलं आहे, पण मूळ उद्दिष्ट न विसरता की ज्यामुळं तुमच्यापैकी काही जणांना, खरं म्हणजे सर्वांना याचा अति उपयोग व्हावा, तुमची जीवनं उन्नत व्हावीत, तुमची जीवनं देखील आत्मदर्शनाकडे अग्रेसर व्हावीत, तुमच्यामधून अशी मंडळी तयार व्हावीत, नुसतं मी तयार व्हावं आणि मी तुम्हाला हाताला धरून चालवावं आणि तुम्ही माझ्या हाताला धरून चालत राहावं याच्यात सगळं नाही येत। जसं आई हाताला धरून चालवते मुलाला, पण तो हात सोडण्याची आईची इच्छा असते, मुलाने आपल्या पायावर चालावं अशी आईची इच्छा असते। मी असा एक विनोद वाचला होता की कामाला आलेली बाई मालकिणीला म्हणत होती की आपले छोटे बाळासाहेब आता चालायचा प्रयत्न करतायत, आपण त्यांना एखादा पांगुळ गाडा आणावा का? तर बाईसाहेब असं म्हणतात की पांगुळ गाडा नको, आपण लवकरच बाळासाहेबांकरता गाडीच घेणार आहोत। असं होऊ शकत नाही। तसं आत्मनिर्भर तुम्ही जेव्हा व्हाल तेव्हा मला म्हणजे आपल्या सांप्रदायिक सत्पुरुषांना खरं सुख प्राप्त होईल आणि त्याकरता प्रयत्नशील राहणं, माल शशांकने सांगितलं ते त्या अर्थाने खूप आवडलं की स्वामीजी सगळ्यांनाच घडवायला बसलेले होते, घडायला कोण बसलेलं आहे त्याच्याबाबत जास्त काम होणार होतं, असं अशा अर्थाचं वाक्य तो बोलला। तेव्हाही खरं म्हणजे प्रामाणिकपणाने सगळेजण साधनात, कोणी अप्रामाणिक नव्हता, पण ते सातत्य राखून साधनेचं आणि व्यवहाराचं कर्मांचं जो पुढे जातो, जो स्वार्थाच्या बाहेर थोडासा सर्वेपी सुखीनं संतू असा व्यापक विचार करू शकतो, अशी मंडळी मला हवी आहेत, अशी मंडळी असावीत अशी माझी मनीषा आहे। असं असेल तेव्हा मात्र हा संप्रदाय, जर या संप्रदायाची शाखा अशी ताजीतवानी आणि पुढे जाणारी अशी जर नेहमी राहिली असेल, शेकडो वर्षापासून आलेला हा प्रवाह, तर याचा काहीतरी उद्देशही असेल, प्रयोजनही असेल, ते प्रयोजन तुमच्या आमच्यामधून सिद्ध होणार आहे। असं असल्यामुळं देव दिसला की नमस्कार करणं आणि तेवढंच त्याचा आणि आपला संबंध आहे असं समजणं, असं न करता आपणही असं काहीतरी करणं की पुढे जाऊन आपण जगाला देव म्हणून दिसू, असा दुर्दम्य आशावाद बाळगणारे, तसा स्फुल्लिंग मनामध्ये जागवणारे, तशी प्रखर प्रेरणा असणारे असे लोकच उपयोगाला येतील। संसाराच्या दुःखाने दुःखी होणारे सगळे असतात, संसार हा मोठा विचित्र आहे, त्या संसाराचा धाक ज्यांनी काढून टाकला, अमृतस्य पुत्राहा अशा प्रकारचं चिंतन केलं, तशा प्रकारची अनुभूती घेण्याचा प्रयत्न केला, एवढं पुरेसं आहे। बाकी सगळं माझी अशी कल्पना की सद्गुरूंची कृपा काम करते, काम करेल, त्या तऱ्हेने तुमच्या अतिशय प्रामाणिक, मी इथला श्रोतृवर्ग पाहतो तर खरंच सगळं आचरणारं आहे. या मध्यवर्ती कल्पनांचं संकल्पांचं आचरण करणारे अनेक लोक आपल्यामध्ये आहेत. आपण श्रवण करता, आपण ध्यानाला बसता, आपण आपलं जीवन घडवण्याचा प्रयत्न करता, तर हा अधिकाधिक उत्तम असा करून त्याच्यातून अजून काही चांगलं निर्माण व्हावं, असे धीर पुरुष निर्माण व्हावेत, अमृतत्वाची इच्छा करणारे आणि आत परमात्म्याला पाहणारे, एवढीच इच्छा आहे. बाकी मी सद्गुरू आणि सद्गुरूंचं कार्य हे संप्रदाय बघून घेईल. आपुला तो गळा घेऊ उगवणी हे आपल्याला करायचं आहे. तर अशी मंडळी आपल्यामधून आहेतच, ती अधिक उत्साहाने जोमाने कामाला लागावीत, असा आजच्या दिवसाचा खरा संदेश आहे असं मला वाटतं. प्राजक्ताच्या मनोगतातून मला समजलं की इथं येणारी तरुण मंडळी कशा प्रकारे विचार करतात, ते प्रातिनिधिक आहे असं मी समजतो. तेव्हा आम्ही तरुण मंडळी एखाद्या घराचा लॉज कन्सेप्ट ने विचार करत होतो, तर आताही तशी मुलं आहेत. सकाळी 6 वाजता ध्यानाला बसले तर दिवसभर म्हणजे संध्याकाळी 6 पर्यंत ध्यानाला बसणारी अशी तरुण मंडळी देखील तुमच्यामध्ये आहेत मला माहिती आहे. ध्यान, कर्म, भक्ती आणि ज्ञान या चारही गोष्टी समतोल उत्तम आपल्या ठिकाणी निर्माण होणं गरजेचं आहे. आणि तसं या समुदायामध्ये व्हावं अशी माझी स्वामीजींच्या चरणी सगळ्या सत्पुरुषांच्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी प्रार्थना आहे. हरि ओम तत्सत. हरि हरि.
आता सद्भक्त पोफळे काका स्वामीजींना हार अर्पण करतील. पोफळे काका स्वामी माधवनाथांच्या कार्यातही तनमन धनाने समर्पित होते, तसंच ते आता स्वामी मकरंदनाथांच्या कार्यातही तनमन धनाने समर्पित. सद्भक्त पोफळे काके मातोश्रींना हार अर्पण.
आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति पाई भक्ति पाई ठेवी तो माता आरती माधवनाथा आरती माधवनाथा कृपारु तो ज्ञान देवी काजी श्रीअमृतवी देशी जानी व आगरी जानी व आगरी अजान भक्ता आरती माधवनाथा आरती माधवनाथा माये च बंध तोरिषी अक्षय सुख जोरिषी सोहं स्वरूप पुनः स्वरूप पुनः गाविषी आर्ता आरती माधवनाथा आरती माधवनाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मेरे अखंड चांदने अखंड चांदने चकोर सीता आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति में पाई भक्ति में पाई तेरी तो माता आरती माधवनाथा आरती माधवनाथा ओ आयु आरती स्वामी मकरंदनाथा स्वामी मकरंदनाथा मुनि पद कमलावरी माता भावे न मुनि पद कमलावरी देवियला माता ज्ञान देवी जा पवित्र रंगी रंगुनि परमाता स्वामी तो रंगुनि परमाता प्रपंच साधुनि भक्ति प्रेम स्वानंद रमता ओ आयु आरती स्वामी मकरंदनाथा स्वामी मकरंदनाथा भावे न मुनि पद कमलावर ठेवीला माता सोहम हंस रोदराहुनि शांत विषी आरता स्वामी तो शांत विषी आरता नाथ पंतिशी कोणता विषी उन्मनि सुख भक्ता ओ आयु आरती स्वामी मकरंदनाथा स्वामी मकरंदनाथा भावे न मुनि पद कमलावरी देवीना माता भाव धरुणिया चातक जैष शरणय मेघा कृपा शरणय मेघा दास मनेमी अनन्य तैषा भाव भाव वेगा ओ आयु आरती स्वामी मकरंदनाथा स्वामी मकरंदनाथा भावे न मुनि पद कमलावरी देवीना माता भावे न मुनि पद कमलावरी देवीना माता बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।